कैमरा
आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत फेमस एव्हरग्रीन ऍक्ट्रेस मृणाल कुलकर्णी यांच्यासोबत. आणि मृणाल मॅम, मला आता हे विचारायचं होतं की या लॉकडाऊन मध्ये तुम्हाला जर एखादा जीनी भेटला आणि त्याने तुम्हाला विश मागायला सांगितली तर ती विश काय असेल?
पहिली विश असेल मला माझ्या घरी पण त्याहून महत्वाची विश की करोना आता जाऊ दे. आपल्या देशाला आणि संपूर्ण जगाला जी एक अनिश्चिततेची धास्ती वाटतीये, पुढे काय होणार काही कळत नाहीये. आता जग इथून पुढचं जग ते जग राहणार नाही जेव्हा आपण एकदम निश्चिंतपणे राहत होतो, निश्चिंतपणे मनात येईल ते करत होतो. असं जग राहिलं नाही. असं जे एक उदासीन भावना लोकांच्या मनात आलेली आहे ती घालवून टाकायला पहिल्यांदा मी जिनीला सांगेन. कारण आशा आहे तर सगळं आहे, जगात पॉझिटिव्हिटी आहे तर सगळं आहे. जर आपल्याला निराशेने घेरलं तर पुढचं काहीच शक्य नसतं. त्यामुळे आपण आशावादी राहूया, प्रयत्नवादी राहूया आणि जे नियम आपल्याला घालून दिले ते सगळे पाळूया, तरच आपल्याला चांगलं भविष्य बघायला मिळणार.
93.5 रेड FM बजाते रहो.